हरिः ओम ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीसं च मे त्रपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे ग्निश्चम आपश्च मे वीरुधश्चम ओषधयश्च मे कृष्टपच्यं च मे कृष्टपच्यं च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश्च यज्ञेन कल्पन्ताम् वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मेऽर्थश्च मेमश्च मइतिश्च मे गतिश्च मे अग्निश्च म इन्द्रश्च मे सोमश्च म इन्द्रश्च मे सविता च म इन्द्रश्च मे सरस्वती च म इन्द्रश्च मे उषा च म इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च म इन्द्रश्च मे मित्रश्च म इन्द्रश्च मे वरुणश्च म इन्द्रश्च मे त्वष्टा च म इन्द्रश्च मे धाता च म इन्द्रश्च मे विष्णुश्च म इन्द्रश्च मे श्विनौ च म इन्द्रश्च मे मरुतश्च म इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी च म इन्द्रश्च मेऽन्तरिक्षं च म इन्द्रश्च मे द्यौश्च म इन्द्रश्च मे दिशश्च म इन्द्रश्च मे मूर्धा च म इन्द्रश्च मे प्रजापतिश्च म इन्द्रश्च मे।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त वृंदाताई साखरदांडे आपल्याला सांगणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। नव्वद सालानंतर स्वामी थकत चालले होते, तरी त्यांचा उत्साह जिद्द मात्र तशीच होती। आमच्यासाठी त्यांचा देह मन बुद्धी त्यांनी चंदनासारखी झिजवली। आमचं सर्वांचं जीवन सुगंधित होऊ लागलं होतं, पण स्वामींचा देह मात्र सांगत होता की त्यांना आता खूप कष्ट झालेले आहेत। त्यांना डोकं दुखण्याचा, डोकं जड राहण्याचा त्रास सुरू झाला। त्याचे निमित्त असे झाले की माया अपार्टमेंटच्या शेजारच्या घरातला एक कुत्रा रोज रात्री स्वामींच्या झोपेच्या वेळेला म्हणजे 10:30 सुमाराला भुंकत असे। दिवसभर थकून रात्री डोळा लागण्याच्या वेळेला नेमकी स्वामींची झोपमोड होत असे। केंद्रात मुलांना हे कळल्यावर त्यांनी स्वामींना विचारले की आम्ही शेजारी जाऊन त्या मालकांना कुत्र्याच्या भुंकण्याबद्दल सांगू का? स्वामी म्हणाले, नको, तसं तुम्ही काही करू नका। हा त्रास मला का होतो आहे याचे कारण मला माहिती आहे। स्वामींनी पुढे सांगितले, एकदा मी आणि माझा मित्र पावसला स्वामी स्वरूपानंदांकडे गेलो होतो। रात्री आम्ही दोघे स्वामींच्या खोलीच्या बाहेर ओसरीवर झोपलो होतो आणि त्या रात्री माझा मित्र खूप मोठ्याने घोरायला लागला। मी त्याला अनेक वेळा कुशीवर झोपवण्याचा प्रयत्न केला। स्वामी स्वरूपानंदांची तब्येत इतकी नाजूक होती की त्यांना आवाज सहन होत नसे। त्या रात्री त्यांना नक्कीच त्रास झाला असणार। मला हा झोपमोड होण्याचा त्रास का होतो त्याचे कारण स्वामींची माझ्यामुळे त्या दिवशी झोपमोड झाली। स्वामींच्या या बोलण्यावरून लक्षात आलं की संत कोणतीही घटना घडली तरी दुसऱ्याला दोष न देता स्वतः प्रथम अंतर्मुख होऊन विचार करतात। स्वामींची तब्येत थोडी नाजूक झाल्यामुळे प्रवचने सत्संग कमी झाले होते, कार्य मात्र वाढू लागलं होतं। स्वामी मकरंदनाथ आणि ज्येष्ठ साधक स्वामींची काळजी घेत होते। सर्व मुलांनी केंद्राच्या या कार्याचा पुष्कळसा भार घेतला होता। सर्वांना साधना करताना बघून सर्वांचे जीवन योग्य दिशेने जात आहे हे पाहून स्वामी निश्चिंत होत होते, आनंदित होत होते। अनेक वेळेला ते तसे बोलून दाखवत असत की हे संतांचे कार्य आहे, मला खात्री आहे तुम्ही हे पुढे नेणार. माझ्या हृदयात तुम्ही सगळेजण आहात. मला जर मारुती रायांसारखे शक्य असते तर मी माझे हृदय फाडून दाखवले असते की तुम्ही सर्वजण माझ्या हृदयात आहात. स्वामी नेहमी सांगत असत, संतांपेक्षा संतांचे कार्य मोठे आहे. केवळ त्यांच्या देहावर प्रेम करू नका, त्यांच्या कार्यावर प्रेम करा. स्वामींवर सर्वांचे खूप प्रेम होते. स्वामी सर्वांचा आंतरिक आधार होते. स्वामींच्या देहाला काहीही झालेले कुणालाही सहन होणार नव्हते. म्हणून ते सर्वांची अशा प्रकारे समजूत काढत होते की काय कोण जाणे. 91 साल उजाडले. यावर्षी ऑगस्टमध्ये स्वामींना पॅरालिसिस सारख्या अवघड व्याधीला तोंड द्यावे लागले. आम्हा सर्वांवरच घाला पडल्यासारखा झाला. स्वामींच्या वज्रदेही अशा देहाला काही होईल ही कल्पना देखील कुणी केली नव्हती. स्वामी मकरंदनाथ मध्यंतरी जसं म्हणाले की मी मृत्यूचा विवेक करू शकलो, पण स्वामीजी आणि मातोश्री सल्लाताई यांच्या देह ठेवण्याचा विवेक मी करू शकलो नाही. स्वामींच्या आजारपणाने सारं साधक विश्व कसावी सोन गेलं, दुःखी झालं. पण स्वामी स्वतः नेहमी आनंदात राहिले आणि त्यांनी जवळ आलेल्यांना कधीही दुःखात राहू दिलं नाही. खिन्नता, उद्विग्नता, दुःख हे शब्दच त्यांच्याजवळ नव्हते. त्यांनी त्याही परिस्थितीत डावा हात उंचावून सर्वांना आश्वासन दिलं, बचेंगे तो और भी लढेंगे. स्वामींना जोशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. संतांचं जिथे वास्तव्य असतं ते तीर्थक्षेत्र होऊन जातं. जोशी हॉस्पिटलची ती स्वामींची खोली मंदिर होऊन गेली. स्वामी सरलाताईंबरोबर स्वरूपानंद, ज्ञानेश्वर महाराज पण तिथे येऊन राहिले. त्या खोलीत ज्ञानेश्वरी आली. सलाईन लावलेल्या स्थितीत सुद्धा स्वामींचे तिथे काही साधकांसमवेत ध्यान होत असे. स्वामींचा जो दिनक्रम स्वतःच्या घरी तोच दिनक्रम हॉस्पिटलमध्ये. संत कसे असतात, खरोखरच कसे परमेश्वराशी एकरूप असतात. सततम कीर्तयंतो माम म्हणजे काय हे सद्गुरूंच्या जीवनावरूनच पाहावं. जेव्हा कळलं स्वामी जोशी हॉस्पिटलमध्ये आहेत तेव्हा सर्वांनी जोशी हॉस्पिटलकडे धाव घेतली. ज्या दिवशी स्वामींना पॅरालिसिसचा अटॅक आला त्या दिवशी माझ्या एका मावस नंदेला स्वामींनी 11 वाजता भेटीची वेळ दिली होती. तिच्या यजमानांचे 1 महिन्यापूर्वी निधन झाले होते. त्यानंतर ती स्वामींना प्रथमच भेटणार होती. ठरल्याप्रमाणे ती 10:30 सुमाराला माया अपार्टमेंट मध्ये आली. तिथे तिला कळलं की स्वामी हॉस्पिटलमध्ये आहेत. ताबडतोब ती जोशी हॉस्पिटलमध्ये आली. तिनेच सांगितलेला हा प्रसंग आहे. ती म्हणाली, हॉस्पिटलमध्ये स्वामींच्या खोली बाहेर पॅसेज मध्ये आणि जिन्यावर खूप गर्दी झाली होती. मी पण तिथे थांबले होते. इतक्यात सुषमाताई तिथे आल्या आणि त्यांनी सर्वांना खाली जायला सांगितले. मी जिना उतरत होते तर त्या पुन्हा आल्या आणि त्यांनी माझं नाव घेतलं आणि म्हणाल्या, लवकर ये, स्वामींनी बोलवलंय. स्वामींच्या खोलीत आत कुणाला सोडत नव्हते. मी दारातच थांबले. स्वामी माझ्याकडे बघून हसले. हात उंचावून त्यांनी आशीर्वाद दिला. नेहमीप्रमाणे प्रसन्न चेहऱ्याने ते जणू मला सांगत होते, तू हिम्मत धर, आनंदात राहा. त्यांनी कसं काय मला बोलावलं मला माहिती नाही, पण त्यांच्यासारख्या महापुरुषाने या अवस्थेत देखील माझी आठवण ठेवली हे मी कधीही विसरू शकणार नाही. तिने सांगितलेल्या या प्रसंगावरून असे वाटले की आपल्या मनात मी आणि माझे यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचीही आठवण नसते. संत महात्मे कसे दुसऱ्याशी एकरूप असतात. खरं तर दुसरा हा शब्द आपल्या शब्दकोशातला आहे. स्वामींच्या ठिकाणी कुणीही दुसरं नव्हतं. साऱ्यांनाच त्यांनी आपल्या अंतःकरणात सामावून घेतलं होतं. या विचारांच्या ओघात एक आठवण सांगितल्याशिवाय राहत नाही म्हणून सांगते. मागे एकदा सौभाग्यवती मधुराताईंची मुलाखत झाली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं, मधुराताईने स्वामी मकरंदनाथांना विचारले होते, प्रत्येक व्यक्ती कशी काय तुमच्या लक्षात राहते. तेव्हा मकरंदनाथ म्हणाले होते, मी कुणालाही वरवर भेटत नाही, मी त्या व्यक्तीशी एकरूप झालेला असतो. हे सर्व संतांचं जीवन आहे, जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे हेच खरं. स्वामी हॉस्पिटलमध्ये असताना तिथे सुद्धा सत्संगासारखेच वातावरण निर्माण झाले होते. स्वामींच्या वाणीवर काही प्रमाणात परिणाम झाला होता, पण नंतर ती हळूहळू सुधारली. हॉस्पिटलमध्ये एकदा आम्ही त्यांच्या खोलीत बसलो होतो. पाठीमागे एक मुलगा येऊन बसला होता. तो तिथला एक पेशंट होता. त्याचा फळ विकण्याचा धंदा होता. सहजच स्वामींचं लक्ष त्याच्याकडे गेलं. स्वामीने त्याला विचारलं तर तो म्हणाला, पोट दुखतंय म्हणून मी सध्या इथे ऍडमिट आहे. स्वामी म्हणाले, भेळ खातोस का? हॉटेलमधलं खातोस का? तो म्हणाला, हो खातो. स्वामीने त्याला जवळ बोलवलं. मोठ्या करुणेने त्याच्या डोक्यावरून चेहऱ्यावरून हात फिरवला आणि म्हणाले, असलं काही आपण खाऊ नये, घरी शिजवलेलं अन्न खावं. अरे गरीबाला कधी दुखणं येऊ नये बाबा, वाईट असतं ते. स्वामी त्याच्या पातळीवर येऊन त्याला चार पावलं पुढे नेत होते. स्वामींच्या या मोठ्या आजारानंतर त्यांचा बदललेला दिनक्रम हळूहळू पूर्ववत होऊ लागला. त्याने दुसऱ्याला आपली फार सेवा करायला लागू नये म्हणून घरात काही काही सोयी करून घेतल्या. उजव्या हाताने काम करणे त्यांना शक्य होत नव्हते, तर ते डाव्या हाताने त्यांची नित्याची कामे करायला शिकले. महिनाभरात ते पुष्कळसे स्वावलंबी झाले. स्वामीने आम्हाला मुंबईलाच ठेवले होते, पुण्यात कधी यायचे ते वेळ आली की सांगेन असे म्हणाले होते. 93 साली मुंबईत बॉम्बस्फोट झाले आणि त्याच सुमाराला ह्यांच्या बँकेत VRS चा प्लॅन पण आला. त्यामुळे आमच्या मनात असे आले की स्वामींना विचारावे, आम्ही पुण्यात येऊ का. त्याप्रमाणे आम्ही स्वामींना विचारले. त्यांनी VRS चा प्लॅन नीट समजावून घेतला. बॉम्बस्फोटचे कारण सांगितल्यावर मात्र ते थोडे गलबलल्यासारखे झाले आणि म्हणाले, तुम्ही या पुण्यात. पण त्यावेळी त्यांनी दोन गोष्टी विचारल्या. पुण्याची हवा थंड आहे, ती सोसेल ना तुम्हाला? आणि तुमचे सगळे नातेवाईक मुंबईत आहेत, चालेल ना तुम्हाला? आम्ही जेव्हा म्हटलं की या दोन्ही गोष्टी आड येणार नाहीत, तेव्हा मात्र स्वामी एकदम म्हणाले, आता मात्र विचार पक्का, या विचारापासून आता हटायचं नाही, तुम्ही यायचं पुण्यात. आम्ही 94 साली पुण्यात आलो. स्वामींची इच्छा असली की सर्व काही सुरळीत होतं, तसं आम्ही इथे कसे आलो आणि कसे रुळलो हे कळलं सुद्धा नाही. स्वामींच्या जवळच आम्हाला फ्लॅट मिळाला. 10 लाखात आम्हाला छान आणि मुंबईच्या मानाने मोठा फ्लॅट मिळाला, याचा मला खरं तर जरा जास्तच आनंद झाला होता. आम्ही इथे राहायला आल्यानंतर रोज सकाळी स्वामींच्या घरी सत्संगाला जात असू. सत्संगात सहज बोलता बोलता 2-4 वेळा स्वामी असं म्हणाले, आमचा 10 लाखाचा फ्लॅट आहे, किती छान आहे, बघायला या, जेवायला या. माझ्या लक्षात आलं की माझ्या मनातले विचार ते बोलून दाखवत आहेत. सद्गुरू किती सांभाळत असतात. आपल्याकडे जी चांगली गोष्ट आहे त्याचा अहंकार येऊ नये. नको त्या गोष्टीत आपण जास्त वेळ रमू नये, नको तिथे जास्त वेळ घालवू नये. आयुष्य झरझर निघून जाते, साधनेसाठी वेळ द्यावा याकरता किती कृपाळूपणे ते सावध करत होते. आम्ही ज्यासाठी मुंबई सोडून इथे आलो ती कारणं म्हणजे स्वामी, सत्संग, साधना आणि केंद्र. या सर्वांचाच आम्ही पूर्ण लाभ घ्यावा अशीच त्यांची इच्छा होती आणि त्यावर त्यांचे पूर्ण लक्ष पण होतं. पुण्यात आल्यावर मला नेहमी वाटे स्वामीने एकदा तरी आमच्या घरी यावं, पण स्वामी खूप थकत चाललेले आहेत हे दिसत असल्यामुळे मी तसं त्यांना कधी म्हटलं नाही. पण बोलता बोलता 2-4 वेळा स्वामी म्हणाले, मी तुमच्या घरी येणार आहे. एकदा मी त्यांना विचारलं, खरंच याल का तुम्ही आमच्या घरी? तर ते म्हणाले, हो मी येणार. आणि मग कधी यायचे ते त्यांनीच ठरवले. महिन्यातून एकदा स्वामी अध्यात्म मंगल धाम मध्ये प्रवचनासाठी जात असत. ते म्हणाले, प्रवचनानंतर मी लगेच तुमच्या घरी येईन, 1/2 पाऊण तास बसेन आणि घरी येईन. कोणाला बोलवायचे, खायला काय करायचे ते देखील त्यांनीच सांगितले. माझ्या मनात होते स्वामी आणि सर्व साधक घरी येणार आहेत, त्यामुळे मी प्रवचनाला न येता घरीच थांबेन. पण स्वामी म्हणाले, तू असं कर, प्रवचनाला वर हॉलमध्ये बसू नकोस, खाली बसूनच प्रवचन ऐक. प्रवचनानंतर मी जय जयकार केला की धावत घरी ये, म्हणजे मी यायच्या आधी घरी पोचशील. कोणत्याही कारणाने प्रवचन चुकवलेलं त्यांना आवडणारच नव्हतं. स्वामी घरी आले, त्यांनी पूर्ण घर बघितलं आणि म्हणाले, मी इथे अधूनमधून विश्रांतीसाठी येईन. टॉयलेटमध्ये गोळे काकांना सांगून एक रॉड बसवून घ्या, मला उठण्यासाठी धरावा लागतो. पण त्यानंतर हळूहळू ते इतके थकत चालल्याने ते प्रत्यक्षात येऊ शकले नाहीत. पण खरंच कसे होते स्वामी, शरीराच्या याही अवस्थेत लहान सहान गोष्टीतून किती दुसऱ्याला आनंद देत होते. हरिओम तत्सत.
अभंग म्हणा.
येई रखुमाई चावरा, येई रखुमाई चावरा, हात देई या पामरा, येई रखुमाई चावरा, बुडालो मी भव सागरे, बुडालो मी भव सागरे, धाव पाव गालो करी, धाव पाव गालो करी, येई रखुमाई चावरा, हात देई, हात देई या पामरा, येई रखुमाई चावरा, मजनेई पैल तिराय, मजनेई पैल तिराय, तुझी पतित पावन खरा, तुझी पतित पावन खरा, येई रखुमाई चावरा, स्वामी म्हणे उडी घाली, स्वामी म्हणे
स्वामी जराय
नको पाहू माथा अंत, नको पाहू माथा अंत, मी तो अजाण बापतीत, मी तो अजाण बापतीत, येई रखुमाई चावरा, हात देई या पामरा, येई रखुमाई चावरा, स्वामी म्हणे उडी खाली, स्वामी म्हणे उडी खाली, ब्रिद अपुले ब्रिद अपुले सांभाळी, येई रखुमाई चावरा, हात देई, हात देई या पामरा, येई रखुमाई चावरा।
एका परगावच्या साधकांकडून पत्र आलेलं आहे, आपल्या पारायण सोहळ्याच्या संदर्भातलं पत्र आहे। परमपूजनीय स्वामीजींना साष्टांग नमस्कार। दिनांक 28 एप्रिल ते 5 मे या कालावधीमध्ये संपन्न झालेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळा फार मोठा आनंद देऊन गेला। त्या 8 दिवसांमध्ये स्वामीजी तुम्ही सांगितलेल्या गीता धर्म यावरील तुमची प्रवचने, म्हणजे काशीच्या विद्वत सभेत झालेल्या प्रवचनासारखी अत्यंत उच्च पातळीवरील होती। तरी सुद्धा तुम्ही आमच्यासारख्या साधकापुढे अत्यंत तळमळीने सांगितले, त्यामुळे आम्हास श्रीमद गीतेबरोबर ज्ञानेश्वरीची असलेली उंची व महती माहीत झाली, कळली। गीता धर्म कसा अत्यंत उच्च कोटीचा आहे, त्याची गोडी लागणे म्हणजे पावित्र्याकडे वाटचाल व त्यातून पुढे साधनेद्वारे पुढील वाटचाल करणे गरजेचे आहे हे समजले। यापूर्वीही ज्ञानेश्वरीची पारायणे केली होती, ज्ञानेश्वरी ऐकत होतो, परंतु या 8 दिवसातील तुमच्या प्रवचनांमुळे जो सांगतो तो किती महत्त्वाचा असू शकतो व त्याची कशी गरज आहे हे लक्षात आले. स्वामीजी, आम्ही सर्वजण किती भाग्यवान आहोत की तुमच्यासारखा अत्यंत पवित्र, अत्यंत प्रेमळ सद्गुरु आम्हास प्राप्त झाले. तुमचा असा सहवास प्राप्त होणे हे बाहेरगावीच्या साधकांसाठी अत्यंत गरजेचे आहे याची पुन्हा प्रचिती आली. गीता धर्मामध्ये पात्र असणारा गीता धर्म सांगावा असे आपण सांगितले व आम्हा सर्वांचे कल्याण व्हावे, सर्वांची साधना चांगली होऊन आत्मज्ञान व्हावे या तळमळीने आपण आम्हा सर्वांना हे ज्ञान देत आहात. प्रत्येक साधकासाठी आपण किती कष्ट घेता हे दिसत आहे. मंडळ तर उत्तरोत्तर प्रगती करीत आहेच, परंतु आपण मात्र प्रत्येक साधक कसा घडेल याकडे विशेष लक्ष पुरविताना दिसत आहात. आपली त्याबाबतची तळमळ पाहून ईश्वराकडे एकच मागणे मागावे वाटते, आमच्यासाठी नाही तरी आमच्या स्वामीजींसाठी तरी आमची साधनेत प्रगती होऊ दे. स्वामीजींची आमच्याकडून जी अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्तीची क्षमता, प्रेरणा, ताकद आमच्यात निर्माण होऊ दे आणि आमच्या स्वामीजींचे आरोग्य उत्तम राहून त्यांना उदंड आयुष्य दे ही प्रार्थना. मंडळातील व घरातील सर्वांना नमस्कार असं म्हटलं. अतिशय प्रेम करणारी साधक मंडळी, तुमच्यासारखी मला स्वामीजींच्या कृपेने लाभली असं मला वाटत. बाकी सगळं मिळेल, पण प्रेम मिळणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. तसं प्रेम तुम्ही खरोखरच सर्वजण माझ्यावर आणि मंडळावर भरभरून करता आहात असं मला वाटतं. हे सगळं मी निर्माण केलेलं आहे अशा प्रकारचा भाव तुमच्या ठिकाणी असणं स्वाभाविक आहे, पण माझ्या दृष्टीने हे साधक विश्व आधीच स्वामीजींनी निर्माण केलेलं आहे आणि त्या विश्वामध्ये आपण सर्वजण सहभागी झालो, त्याच्यातलाच एक सहभागी झालेला अशा व्यक्तीवर तुम्ही विश्वास ठेवला म्हणून हे टिकून राहिलं असं मला वाटत. अजून एक SMS मला आलाय बर का. स्वामीजी नमस्कार, आणि मी जे आपल्या इथं कार्यक्रम सगळे होतात मी घेतो त्याच्या संबंधीच डिस्क्रिप्शन इथं आहे. बुधवार सकाळ OPD असं म्हटलेलं आहे. अनुग्रह देहभावाची सर्जरी, सत्संग कन्सल्टेशन, प्रवचन मेडिकेशन, अनुषंगिक साधना फिजिओथेरपी. भूगाव शिबिर, नर्सिंग होम. स्वामी, आम्ही भवरोगी नक्कीच निरामय होणार तुमच्या कृपेने असा आहे SMS आहे. मला तो एक प्रकारे आवडला. मध्ये माझ्या मोबाईलची SMS ची मेमरी फुल झाली म्हणून मी सगळेच SMS काढून टाकले. तेव्हा ठरवलं तर की हा इथं वाचून दाखवायचा मग मी त्या भगिनींना सांगितलं की मला तो SMS परत एकदा पाठवा. तो पाठवला त्यांनी. आज मी आठवणीने फोन घेऊन खाली आलो. पूर्वी मी जेव्हा ध्यान करायचो तेव्हा खूप आनंदाचा अनुभव यायचा. विचार थांबल्यावर खूप आनंद वाटायचा. मी तो आनंद उपभोगत आहे असा अनुभव यायचा. आपल्या मार्गदर्शनानंतर साक्षीत्वाचा अभ्यास केल्यानंतर आता असे जाणवते की पूर्वी जसा आनंदाचा अनुभव यायचा तसा आता येत नाही. म्हणजे मी एक आहे आणि मी आनंद उपभोगत आहे असा अनुभव येत नाही. तसेच पूर्वी असेही होत असे की विचार थांबल्यावर परमेश्वराचे नाम जसे हरी ओम श्रीराम हीच एक वृत्ती सतत असायची. मी मुद्दाम नाम घ्यायचो नाही तरी विचारांच्या ऐवजी परमेश्वराच्या नामाची सतत असणारी वृत्ती असा अनुभव यायचा. यावरही उपाय म्हणून साक्षीत्वाचा अभ्यास असतो. असे साधारण 15-18 वर्ष चालू होते आणि आता जो अनुभव येतो तो असा. आता अनेक वेळा विचार थांबल्यावर काही काळाने मी वृत्ती शून्य स्थितीचा द्रष्टा आहे असा अनुभव येतो. हा अनुभव बराच काळ टिकतो. नंतर द्रष्टुत्वाची भावना कमी होते व काहीच नाही अशी स्थिती येते. सांगता येणे अवघड आहे पण द्रष्टेपणाची भावना नाही, नाम नाही, आनंद नाही, आनंद उपभोगणारा नाही, केवळ आहे, जाणीव रूपाने आहे अशा वेळी मी अशी विशेष भावना देखील असत नाही. श्वास अतिशय संथ झालेले असतात. श्वास घेतला तर आहे पण सोडलेला नाही. किंबहुना श्वासच जणू त्रासदायक ठरतात. ही जी स्थिती आहे ती फार काळ टिकत नाही कारण मला ती फार सहन होत नाही. मग विचार चालू होतात किंवा नाम चालू होते मग पुन्हा साक्षीत्व. मला असे वाटते की खरे तर वर वर्णन केलेल्या स्थितीत जास्तीत जास्त राहता आले पाहिजे. कारण जेव्हा त्या स्थितीतून मी खाली येतो तेव्हा असे जाणवते की आपण एका विलक्षण स्थितीत होतो. पण मला राहून राहून असे वाटते की ती स्थिती मला फार काळ सहन होत नाही. एखाद्या नवशिक्यासारखे मला वाटते. जणू एखादे लहान मूल नवीन चालायला शिकले की अनेक वेळेला धडपडते तशी माझी स्थिती आहे असे वाटते. यावर एकच उपाय दिसतो की पुन्हा साक्षीत्वाचा अभ्यास आणि अशा स्थितीत राहण्याचा अभ्यास करणे. कृपया मार्गदर्शन करावे असा हा प्रश्न आहे. पूर्वी मी जेव्हा ध्यान करायचो तेव्हा खूप आनंदाचा अनुभव यायचा असं म्हटलेलं आहे आणि आता तो अनुभव येत नाही असं म्हटलेलं आहे. साक्षीत्वाचा अभ्यास नेटाने सुरू केल्यानंतर पूर्वीसारखा आनंदाचा अनुभव आता येत नाही. तुम्ही असं लक्षात घ्या की ध्यानामध्ये कसलाच अनुभव येत नाही. आपल्याला अनुभव ही गोष्ट हवी असते पण ध्यान हे अनुभवाशिवाय घडणारी गोष्ट आहे. समर्थ म्हणतात अनुभव आणि अनुभविता म्हणजे अनुभव आणि अनुभव घेणारा हे सकळ मायेची करिता. मायेमुळे अनुभव ही एक गोष्ट आणि अनुभव घेणारा मी अशी एक गोष्ट असते. आणि जर माया नाहीशी झाली म्हणजे साक्षीत्वामुळे मन नाहीस झालं तर कसलाच अनुभव येत नाही. बऱ्याच साधकांना सुरुवातीला शांती म्हणजे आनंद हे जोपर्यंत नीट समजलेलं नसतं तोपर्यंत ध्यान हे वृक्ष वाटण्याचा देखील संभव आहे. ध्यान हे रसरशीत वाटत नाही असं कित्येकांना सुरुवातीला, कारण आनंद ही वृत्ती आहे. तशी साक्षीत्वाच्या वृत्तीमुळं जेव्हा विचारच थांबतात तेव्हा आनंद देखील नसतो. खरं म्हणजे ध्यानाच्या स्थितीमध्ये मनाचे सगळे व्यापार जेव्हा बंद होतात, त्याच्यामध्ये मनन बंद, चिंतन नाही, नामस्मरण नाही, स्तोत्रपठण नाही, परमार्थामध्ये असणाऱ्या ज्या साधन आहेत त्याच्यामध्ये नामस्मरण, चिंतन, मनन, स्तोत्रपठण या ज्या साधना सांगितलेल्या आहेत त्या साधनांना ध्यानामध्ये स्थान नाही. ध्यानाच्या वेळेला स्थान नाही. तुम्ही चिंतन करू शकता, त्याच्यासाठी वेगळे बसा. तुम्ही मनन करू शकता, त्याच्यासाठी वेगळे बसा. ध्यानाचा वेळ त्याच्यासाठी वाया घालवू नका. कारण तुम्ही चिंतन कराल तर ध्यानाकरता तुम्ही ठेवलेला वेळ वायाच गेला असं समजा. तुम्ही नामस्मरण जर केलं तर तुम्ही ध्यान न करता नाम घेतला असा अर्थ वर करणे तुम्ही ध्यानाला बसलात. पण हे पचणं जरा कठीणच जातं. ध्यान आणि नाम या दोन साधनांमधला सूक्ष्म फरक असा आहे की नामानी साक्षात आनंदाचा प्रत्यय येतो. खरंच येतो. नामामध्ये खूप रंगून गेलेल्या व्यक्तीला आतून जसा एखादा जिवंत झरा असावा तशी उकळी फुटावी. तसं कधी कधी नाम आणि आनंद, नाम आणि आनंद अशा गोष्टी एकत्रित येत आहेत असं वाटत राहतं. ध्यान करणाऱ्या साधकाला अशा आनंदाचा प्रत्यय येत नाही. याचं कारण जी वृत्ती उठेल त्या वृत्तीला सोडून देण्याचं त्याने ठरवलेलं असतं. असं असल्यामुळं कुठल्याच वृत्तीला प्रोत्साहन नाही. असं असल्यामुळं ते घडतं. आता अजून एक गोष्ट सांगतो की नामस्मरणामध्ये जो आनंदाचा प्रत्यय येतो तो आनंदाचा प्रत्यय नंतर शांत होतो. नाम देखील नाहीसं होतं आणि नाम नामी आणि नामधारक हे जेव्हा एकरूप होतात, नाम म्हणजे नाम घेणं, नामी म्हणजे ज्याचं नाम आहे तो परमात्मा आणि नामधारक म्हणजे मी नाम घेणारा, हे जेव्हा एकरूप होतात तेव्हा मात्र आनंदाचा प्रत्यय येत नाही. म्हणजे नामात येणारा आनंदाचा प्रत्यय देखील नामाच्या उन्मनी स्थितीच्या अलीकडे असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी जे राम कृष्ण नामी उन्मनी साधली असं हरिपाठात म्हटलेलं आहे त्या अंतिम स्थितीमध्ये नाम देखील आनंद देत नाही. ध्यान हे आनंद देत नाहीच. त्यामुळे पूर्वी जेव्हा मी ध्यान करायचो आणि आनंदाचा अनुभव यायचा, विचार थांबल्यावर खूप आनंद वाटायचा असं म्हटलेलं आहे, तर कोणत्या ना कोणत्या तरी निमित्तांनी मन आपलं अस्तित्व अबाधित ठेवण्याचा जो प्रयत्न करतो त्याच्यात हा आनंदाचा प्रत्यय देखील आला. असं असल्यामुळं हा आनंदाचा प्रत्यय ही अलीकडचीच गोष्ट राहते. ही अंतिम गोष्ट नाही. सवितर्क, सविचार, सानंद आणि सास्मित असे संप्रज्ञात समाधीचे चार प्रकारच पतंजली महामुनींनी सांगितले. त्याच्यामध्ये सवितर्क समाधी याचा अर्थ तर्कानी मिळालेला आनंदच आहे. तर्कानी मिळालेली एकरूपता आहे. तर्क असा जर नामस्मरण करत असेल तर राम हा दशरथाचा मुलगा, दाशरथी. पण यज्ञ पुरुषांनी विष्णू जन्माला येईल असं सांगितलं, त्यामुळे राम म्हणजे विष्णू, विष्णू म्हणजे परमात्मा, परमात्मा म्हणजे सच्चित आनंद स्वरूप, परमात्मा म्हणजे सर्व जगताचं मूळ कारण, आदि कारण, परमात्मा म्हणजे अंतिम स्थिती। नाम घेत असताना या राम या शब्दांशी एकरूपता म्हणजे परमात्म भावाशी एकरूपता असा इतका तर्क करायचा आणि नाम घ्यायचा। हे नाम खूप सुख देऊन जातं, समाधान देऊन जातं। अशा प्रकारचं नाम एकरूपता घडवतं, याला सवितर्क संप्रज्ञात समाधी असं म्हणतात, याला जाणून नाम घेणं असं म्हणतात। नाम घेणाऱ्याचं स्वरूप, परमात्म्याचं स्वरूप हे जाणून नाम घेणारा परमात्माच आहे, मी रामरूपच आहे असा सुसंगत तर्क लढवायचा आणि नाम घ्यायचं। नामाच्या मध्ये मध्ये देखील हा तर्क लढवायचा, आठवायचा तर्क, नाम घ्यायचं तर्क आठवायचा, नाम घ्यायचं। हे इतकं वाटतं तितकं किचकट नाही, थोड्या तर्कामध्ये आपण परमात्मा अशा प्रकारे तर्क लढवून नाम घ्यायचं। अशा नामानी जी एकतानता साधते ती एकतानता समाधान देऊन जाते। नंतर नंतर असं होतं की तेवढं समाधान प्राप्त करून घेण्यासाठी प्रत्येक वेळेला तर्क लढवण्याची गरज भासत नाही। प्रत्येक वेळेला म्हणायचं की राम म्हणजे दशरथी, मग दशरथाचा मुलगा यज्ञ पुरुषांनी सांगितलं की विष्णू जन्माला येईल, विष्णू म्हणजे परमात्मा, इतका तर्क प्रत्येक वेळेला लावण्याची गरज भासत नाही। तर तर्क इतका पक्का होतो की राम या शब्दामध्येच राम परमात्मा आणि आपण परमात्म्याशी एकरूप, जीव परमात्म्याशी एकरूप, जीव ब्रह्मैव नापरहा अशी श्रुती सांगितलेली आहे। हा सगळा तर्क छोट्या विचारात सामावला जातो आणि छोट्या विचाराबरोबरच जे तर्कामुळे समाधान मिळतं तर्कयुक्त पद्धतीने नाम घेतल्यामुळं, तर ते समाधान त्वरित मिळतं, थोड्या विचाराने मिळतं, त्याला सविचार संप्रज्ञात समाधी असं म्हणतात। नंतर नंतर नाम घेताना विचार देखील करायची गरज नाही। नाम आनंदरूप, परमात्मा आनंदरूप, जीव आनंदरूप, त्यामुळं नाम की आनंद असं व्हायला सुरुवात होते, मन अधिक सूक्ष्म होतं। सुरुवातीला मन जड असल्यामुळं किंवा चित्त जड असल्यामुळं तर्क सुसंगत पद्धतीने ते चित्त सूक्ष्म होतं आणि आनंदाला उपलब्ध होतं, एकरूपतेला उपलब्ध होतं। हे सूक्ष्म झालेलं चित्त मोठा विचार तर्क न लढवता देखील छोट्या विचारांनी एकरूपता साधू शकतं, तेव्हा त्या चित्ताला अधिक सूक्ष्मता आलेली असते, तर्क लढवून एकरूपता मिळवण्याची गरज भासत नाही। त्याच्यापेक्षाही जेव्हा चित्त सूक्ष्म होतं तेव्हा आनंद, नाम आणि आनंद अशी गोष्ट शिल्लक राहते। आणि पुढे पुढे याला सानंद संप्रज्ञात असं म्हणतात। पण पुढे पुढे नाम घेत असताना मी आनंद रूप याच्यातला मी जर आनंदरूप असेल तर आनंद या शब्दाचा विशेष उल्लेख किंवा आठवण करण्याची गरज भासत नाही। केवळ मी या शब्दातच सगळं येतं, तो राम परमात्मा, नाम घेणारा मी परमात्मा, नाम परब्रह्म वेदार्थे, आनंदरूप मी, राम आनंदरूप, नाम आनंदरूप, म्हणून आनंदच भरून राहिलेला आहे, इतकं काही करण्याची गरज भासत नाही। मी आणि आनंद हे दोन वेगळे नाहीत असं जेव्हा पक्क ठसतं तेव्हा केवळ मी एवढी भावना शिल्लक राहते, तेव्हा आनंद देखील होत नाही। त्याला सास्मित संप्रज्ञात समाधी असं म्हणतात। अस्मी भावनेखेरीज अस्मी भावनेसहित असणारी संप्रज्ञात एकरूपता आणि अशी केवळ मी भावना शिल्लक राहिली आणि तिचा बराच अनुभव, बराच काळ अनुभव येत राहिला, तर या मी मध्ये जे सगळं आनंद रूप, तरी देखील मी म्हणजे या देहाच्या सापेक्ष मी मला मी असं म्हणतो, हा देह आहे आणि बाकीचं जगत आहे त्याच्या सापेक्ष मी मला मी असं म्हणतो, त्या देहाची भावना गेली तरी सूक्ष्म मी शिल्लक राहतो, कालांतराने या सूक्ष्म मीची देखील भावना जाते आणि केवळ मी आहे या शब्दातला आहे शिल्लक राहतो। असं जेव्हा होतं तेव्हा आहे या भावनेनी परमात्मा उरतो, तेव्हा मात्र असंप्रज्ञात समाधी, निर्विकल्प समाधी असं ज्याला म्हणतात त्या समाधीचा त्याला लाभ होतो। जे नामस्मरणाने केलं तेच ध्यानाच्या इतर सूक्ष्म प्रक्रियेमध्ये देखील घडतं। असं असल्यामुळं मी आनंद उपभोगत आहे असा अनुभव पूर्वी जो येत असे, तर मी आनंद उपभोगत आहे हा अनुभव म्हणजे अशा प्रकारचा एक मुद्दाम न केलेला पण सतत टिकून राहिलेला विचारच असतो। त्याच्याकडे जर साक्षीत्वाने पाहिलं तर तो विचार गळून पडतो, तेव्हा मात्र ध्यान कोरडं वाटायला लागतं। आपण आनंदरूप आहोत ही भावना गेली आणि साक्षीत्व शिल्लक राहिलं हे जरा नको नको असं वाटायला लागतं, कारण आपण आनंदरूप आहोत याच्यात जरा तरी रस आहे। त्यामुळे सुरुवातीला या आनंद भावनेकडे साक्षीत्वाने पाहायला साधकाला नको वाटतं, त्याला त्याची तयारी नसते, मग ध्यानात कोरडेपणा येईल असं त्याला वाटत राहतं। पण तरीही ध्यानाच्या प्रक्रियेप्रमाणे साक्षीत्व टिकून ठेवण्यामुळं मी आनंदरूप आहे हाही विचार धरून त्या विचाराकडे जर वेगळेपणाने पाहिलं तर तो विचार गळून पडतो आणि मग विचार गळून पडलेल्या निर्विचार किंवा अमन मनाचा तो साक्षी होऊन जातो, तो द्रष्टा होऊन जातो। समोर काहीही नाही आणि त्याचा द्रष्टा, समोर काहीही नाही आणि त्याचा साक्षी। समोर काही असेल तर द्रष्टा शक्य आहे, समोर काही नसेल तर त्याचा कुठला द्रष्टा? समोर काही असेल तर साक्षी शक्य आहे, समोर काही नसेल तर साक्षी तरी कसला? म्हणून हा जो साक्षी भाव होता तीही वृत्तीच होती। समोरची वृत्ती, समोरच्या सगळ्या वृत्तींना टाकून देण्यासाठी योजलेली ती युक्ती होती। असं असल्यामुळं मी साक्षी ही वृत्ती देखील गळून पडते कालांतराने, मी द्रष्टा ही वृत्ती देखील राहत नाही कालांतराने। तेव्हा द्रष्टुत्वाची भावना जाते। स्वभावानी असणारं साक्षीत्व आहे तर ते संपून जातं। स्वभावानी म्हणजे आपणच पकडलेला भाव साक्षीत्वाचा, तो गळून पडतो। त्याने असं म्हटलेलं आहे की द्रष्टुत्वाची भावना कमी होते आणि काहीच नाही अशी स्थिती येते। सांगता येणे अवघड आहे पण द्रष्टेपणाची भावना नाही, नाम नाही। नाम आणि आनंद हे जे दोन गोष्टी होत होत्या, तर ध्यानामध्ये देखील एक अशी प्रशांत वाहिनी ज्याला म्हणू अशी स्थिती येते की सगळे विचार संपल्यानंतर जसं तुमच्या टीव्हीच्या स्क्रीनवर एकच पाटी सतत येत राहावी, ती गेली की परत, ती गेली की परत तीच, अशा प्रकारे तसं नामस्मरणाची वृत्ती किंवा आपण आत्मरूप आहोत अशा प्रकारच्या विचाराची वृत्ती, आपण सच्चिदानंद आहोत अशा विचाराची वृत्ती अशी सतत जेव्हा येत राहते इतर कुठलीही वृत्ती न उठता, तेव्हा एका बाजूनी मन शांत झालेलं असतं, मन हालचाल करायला तयार नसतं आणि आपण न उठवता देखील, आपण तसा विशेष प्रयत्न केलेला नसताना देखील एक वृत्ती सततच येत असते, आपण सच्चिदानंद, आपण परमात्म स्वरूप किंवा राम श्रीराम ओम हरी हरी अशा प्रकारे. या वृत्तीची गंमत अशी की या वृत्तीमुळे ध्यान डिस्टर्ब होत नाही. या वृत्तीचं वैशिष्ट्य असं की ध्यान डिस्टर्ब न होता या वृत्तीमुळे ध्यान अधिक खोल खोल असं व्हायला सुरुवात होते. साधकाला अधिक खोलीमध्ये आपण गेलो असं जाणवतं आणि आपण आत्मरूप हे तर जसं एखाद्या गोष्टीच्या बॅकग्राऊंडवर असावं तसं एका ठराविक इंटरव्हलनी सतत जाणवत राहतो. आणि ही वृत्ती उठल्यानंतर पुढच्या वेळेला तीच वृत्ती उठायच्या आधी तो गाढ निर्विकल्प निस्तरंग अशा ध्यानामध्येच मग्न असतो. एवढंच नव्हे तर ही प्रशांत वाहिनी कधी कधी अधिक खोल खोल अनुभव द्यायला समर्थ अशी होते. पण ही जशी येते तशी नाहीशी देखील होते. ही जेव्हा येईल तेव्हा विरोध न करावा आणि हिला धरून ठेवण्याचा प्रयत्न मुळीच करू नये. कारण हिला धरून ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे परत विचारांना आणि मनाला जागवणं असं राहतं. त्यामुळे ध्यानाच्या प्रक्रियेच्या अंतर्गतच असं काही काळ चालून ही वृत्ती देखील उठेनाशी होते. सावधपणाने आपण ही जेव्हा उठेनाशी होईल तेव्हा ती गेलेलीच बरी अशा पद्धतीने परत त्या वृत्तीचा पाठलाग करू नये. कधी कधी त्या वृत्तीच्या पार्श्वभूमीवर आपलं चांगलं ध्यान होतं म्हणून त्या वृत्तीच्या चिंतनात साधक वेळ वाया घालवतो. जसं त्या क्षणाला नामस्मरण करत राहणं सहज होणारं नामस्मरण प्रशांत वाहिनी सारखं निराळ, पण आता तसं होत नाही म्हणून मुद्दाम विचार करायला गेला की ध्यान खाली आलं समजा. तसं मुळीच करू नये. त्यावेळेला जे काही समोर येईल ते मना भासले सर्व काही पहावे परी संग सोडोनी सुखी राहावे असं समर्थ म्हणतात त्या प्रकारेच करावं. हे सगळे भास समजावेत. जेव्हा जेव्हा अनुभव म्हणून काही असेल तेव्हा तेव्हा तुम्ही अंतिम स्थितीत नाही हे निश्चित. तुम्हाला नेहमी वाटतं की आपला फार मोठा आलेला अनुभव आपण कोणाला तरी शेअर करावा, पण तो अनुभव एका प्रकारे तुमच्या दृष्टीने मोठाही असतो. आपली जर कुवत पाहिली तर आपल्याला थोडं इकडं तिकडं झालं तरी फार मोठा अनुभव आहे असं वाटतं. तो तसा मोठा मुळीच नसतो. तुम्हाला काही ऐकू आलं, काही दिसलं, काही पाठीतून सळसळ झालं, कुठेतरी गोल फिरतंय आणि आपण नाहीसे होतोय असं, हा ते फार मोठा अनुभव नाही. पण त्या व्यक्तीला मात्र हा मोठा अनुभव आहे असंच वाटत राहतं. तशा प्रकारे हरी किंवा ओम किंवा श्रीराम किंवा आपण आत्मरूप अशा प्रकारच्या वृत्ती देखील आपोआप नाहीशा होतील तेव्हा नाहीशा होऊन देत. आणि त्यावेळेला मात्र या वृत्ती नाहीशा झाल्यामुळं मग नाम नाही, वृत्ती नाहीशा झाल्यामुळं आनंद नाही. आनंद हा वृत्तीजन्य होता असा त्याचा अर्थ आहे. आधी जो आनंद मिळत होता तो अंतिम नव्हताच, तो वृत्तीजन्य होता. वृत्ती नाहीशा झाल्याबरोबर नाहीसा झाला. आनंद नाही, आनंद उपभोगणारा देखील नाही. आनंदच नसेल तर आनंद उपभोगणारा देखील असण्याचा प्रश्नच येत नाही. पण जाणीव रूपाने आहे अशा वेळी मी अशी विशेष भावना देखील असत नाही. हे अतिशय महत्वाचं आहे. कारण ही जी मी ही भावना आहे, ही भावना जायला फार वेळ लागतो. सवितर्क पासून सविचार पर्यंत, सविचार पासून सानंद पर्यंत एक वेळ लवकर वाटचाल होते, पण सानंद आनंदासहित मी ही वृत्ती सोडणं कठीण जातं आणि त्याच्यापेक्षाही मी आहे ही वृत्ती सोडणं जास्तच कठीण जातं. पण ते असं म्हणतात की त्यांचं तेही होतं की मी अशी विशेष वृत्ती राहत नाही, अशी विशेष भावना देखील राहत नाही. श्वास अतिशय संथ झालेले असतात. श्वास घेतलेला तर आहे पण सोडलेला तर नाही, अशी ही स्थिती असते. हे अगदी बरोबर आहे सगळं. असंच होतं. किंबहुना श्वासच जणू त्रासदायक ठरतात. ही जी स्थिती आहे ती फार काळ टिकत नाही कारण मला ती फार सहन होत नाही. हेही बरोबर आहे. ही स्थिती फार काळ टिकत नाही. ही स्थिती जास्त काळ टिकते देखील, पण आता यांच्या स्थितीमध्ये यांच्या ध्यानाच्या अभ्यासामध्ये ही त्यांना जास्त काळ सहन होत नाही म्हणून टिकत नाही. आणि ती टिकली नाही, ती मोडली की मग परत विचार चालू होतात, किंवा नाम असं ते म्हणतात, नाम चालू होते. मग विचार नाम हे सगळं टाकून परत एकदा साक्षीत्वाचा अभ्यास. ते असं म्हणतात की मला असे वाटते की खरे तर वर वर्णन केलेल्या स्थितीत जास्तीत जास्त राहता आले पाहिजे, कारण जेव्हा त्या स्थितीतून मी खाली येतो तेव्हा असे जाणवते की आपण एका विलक्षण स्थितीत होतो. या स्थितीमध्ये जास्तीत जास्त राहता आलं पाहिजे. या स्थितीमध्ये जास्तीत जास्त राहता येईल देखील, पण तिथ कुठलाच मानवी स्पर्श सहन होत नाही, त्यामुळं त्या स्थितीत राहण्याची धडपडच त्या स्थितीतून खाली यायला कारण होते. ती स्थिती टिकवायची असा विचार आला तरी ती मोडते. किती चांगली स्थिती आहे असा विचार आला तरी ती मोडून जाते. समर्थांनी म्हटले की हे अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नसाहे. थोडा तर्काचा संपर्क निर्माण झाला तरी मोडून जाते. थोडा विचार उठला तरी ती स्थिती भंग पावते. ही स्थिती सहन न होण्याचं अजून एक कारण आहे. ते कारण आपल्या प्रकृती धर्माशी सुसंगत आहे. आपल्या ठिकाणी असणारे सत्व रजतम त्याचं मिश्रण, या स्थितीत आपण गुणांच्या पलीकडे जात असतो. गुणसाम्य असं ज्याला म्हणतात तिथं आपण जात असतो. पण आपल्या प्रकृतीच्या ठिकाणी असणारे सत्व रजतम आपल्याला त्या स्थितीत फार काळ ठेवू देत नाहीत, राहू देत नाहीत. हे एक. दुसरं म्हणजे या स्थितीत जास्त काळ राहण्यासाठी आचरण शुद्धीची आवश्यकता आहे. आचरण शुद्धी नसेल तर या स्थितीत जास्त काळ राहता येत नाही. हे केवळ अभ्यासाशी संबंधित आहे असं समजू नका. ध्यानाच्या शेवटच्या स्थितीपर्यंत, समाधी स्थितीपर्यंत ध्यानाची पहिली पायरी नाहीशी झाली असं कधी होत नाही. जे यम आणि नियम आहेत, यमनियम पूर्वकच साधकाची वाटचाल पाहिजे. साधकाची वाटचाल ही शास्त्रीय साधनेचीच पाहिजे. ज्याला उपनिषद लिंग तप असं म्हणतात, अलिंग तप हे काही काळ आपल्याला यश देतं, त्याच्या पुढे स्टॅग्नंट करून टाकतं. या साधकांच्या बाबत मी म्हणत नाहीये, ज्यांनी प्रश्न विचारलाय त्यांच्याबद्दल मी म्हणत नाहीये. पण सर्वांनाच उत्सुकता आहे की याच्या पलीकडे जायचं कसं. तर याच्या पलीकडे जाण्यासाठी मात्र अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान या गोष्टींनी जीवन युक्तच असायला लागतं. जेव्हा समाधी स्थिती प्राप्त होते तेव्हा तो विंडफॉल मुळीच नसतो, तेव्हा ती अतिशय कॅल्क्युलेटेड नियमबद्ध अशी गोष्ट असते. केवळ तुम्ही खूप ऐकताय म्हणून तुम्हाला ते होत नाही, तुम्ही रोज येताय म्हणून तुम्हाला ते होत नाही, तुम्ही तुमचं जीवन जगताय कसं याच्यावरच ते जास्त अवलंबून आहे. त्यामुळं या स्थितीमध्ये अधिकाधिक स्थिर राहण्यासाठी एक महत्वाचं म्हणजे आत्ता आहे त्याच्यापेक्षा जास्त राहता येईल, त्याच्याही पेक्षा जास्त राहता येईल, पण ज्याला समाधी स्थितीच्या नंतर असणारी चालता बोलता निचेष्टित पडिले नसता अशी अंतिम स्थिती आहे, ती अंतिम स्थिती त्याचा यमनियमाशी मात्र फार संबंध आहे, त्याच्याशिवाय हे होतच नाही. ध्यान लागेल पण व्यवहारात ध्यान टिकत नाही, किंवा जगदंतरीचे दर्शन बरे पाहणे हेची ध्यान या स्थिती मात्र ध्यान मात्र गाठण्यासाठी आचरण शुद्धीची सर्वात महत्वाची अशी आणि जीवनभर आवश्यकता अशी राहतेच. मी अनेकांना ट्रान्स ही स्थिती प्राप्त झालेली पाहिली आहे स्वामीजींकडे. 1980 सालापासून त्यांच्या ठिकाणी अंगभूत काही शक्तीच निर्माण झाली आणि किती मंडळींना ट्रान्सचा अनुभव आला, पण तो स्थिर राहून त्याच्यात स्वामीजींना अपेक्षित अशी प्रगती होण्यासाठी शास्त्रीय साधना आवश्यक असते. ते तर सद्गुरूंच्या शक्तीने तुम्हाला थोडस मिळालं, ते जे मिळालं ते महत्वाचंच होतं, पण त्याच्यानंतर यमनियमपूर्वकच साधना हा अंतिम सिद्धांत नजरेआड करता येत नाही. अगदी असे साधक पाहिलेत की ते इतके तरल होत असत की त्यांना कोणीही ध्यानातून उठवलेलं सहन होत नसे, काही ठराविक व्यक्तींचा स्पर्श त्यांना सहन व्हायचा, इतकी तरलता पण येत होती. पण हे सगळं आत्मसाक्षात्कारापर्यंत डेव्हलप होणं, आत्मसाक्षात्कारापर्यंत हे पुढे जाणं ही सामान्य गोष्ट नाही. हे घडण्यासाठी मात्र, हे तुमच्या बाबत होण्यासाठी मात्र सर्व बाजूनी जसा एखादा शिकारी स्वामीजी म्हणायचे शिकार साधतो तेव्हा सगळ्या बाजूनी हकारे पिटले जातात, ते सावज असतं, ते सगळ्या बाजूनी घेरलं जातं आणि मग कुठेतरी मध्ये सापडतं आणि त्याची जशी शिकार व्हावी तसं अबोधाला जर नाहीस करायचं असेल कुठून सुटून जाईल सांगता येत नाही, पटकन निघून जाईल. स्वामीजींनी तर खेळ मांडला, डाव टाकला आणि फार मोठी खरच म्हणजे ज्याला देव दुर्लभ असं दृश्य होत की प्रार्थना म्हणायच्या वेळेला निम्मे लोक ध्यानाला बसलेले असायचे, त्यांना उठवायला लागायचं, ते आपले आपण उठू शकत नव्हते. ही गोष्ट आपण सगळ्यांनी पाहिली आहे. पण पुढची प्रगती जी आहे परमार्थातली ध्यानातली ती नुसतं असं बसून आणि न उठता येऊन एवढ्यावरच नाही अवलंबून, त्याच्यासाठी फार परसिव्हिअरन्सची गरज आहे. आचार शुद्धी, व्यवहार शुद्धी, चित्तशुद्धी या गोष्टींकडे साधकांनी सतत लक्ष देण्याची गरज आहे. जे सद्गुरूंच्या कृपेने मिळालं त्याचं संवर्धन करणं म्हणजे उपनिषद थेट अतिशय नाजूक गोष्टींचा हवाला देतात, जसं गर्भ किती नाजूक पद्धतीने वाढवला जातो, त्या स्त्रीला कसं जपलं जातं, एखादं बीज जर पेरलेलं असेल तर ते उगून फळ देईपर्यंत त्याची कशी निगा राखावी लागते, तसं आत्मविचाराची निगा राखावी लागते, तेव्हा ही गोष्ट सिद्ध होते, प्राप्त होते. पण इथपर्यंत येणं देखील मोठी गोष्ट आहे. हे जे वर्णन करतायत तिथपर्यंत येणं ही फार मोठी गोष्ट आहे. मला राहून राहून असे वाटते की ती स्थिती मला फार काळ सहन होत नाही. जितकी सात्विकता वाढेल तितकी ही स्थिती सहन करण्याची क्षमता वाढेल. सात्विकता कमी पडली आणि सात्विकतेचा देखील अभिमान नाहीसा झाला तर त्या स्थितीत स्थिर राहता येतं. एखाद्या नवशिक्यासारखे मला वाटते. जणू एखादे लहान मूल नवीन चालायला शिकले की अनेक वेळा धडपडते तशी माझी स्थिती आहे असे वाटते. यावर एकच उपाय दिसतो की पुन्हा साक्षीत्वाचा अभ्यास आणि अशा स्थितीत राहण्याचा अभ्यास करणे. या हा जो शेवटचा आहे की पुन्हा साक्षीत्वाचा अभ्यास आणि अशा स्थितीत राहण्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करणे हे तर बरोबरच आहे. हा अभ्यास असाच करायचा आहे पण त्याच्या बरोबरीने आपलं बाजूचं जे जीवन आहे ते परमार्थाला अत्यंत पूरक अत्यंत पोषक आपले विचार आपले संकल्प आपली कृती आपली कर्म याच्यावर सक्त नजर पाहिजे. परमार्थियासारखं जर जगायचं असेल आणि समाधी स्थितीसारखा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला आता तसलं खाता येणार नाही तसलं पिता येणार नाही. साधक तर असं करतच नाही पण हे कायम करण्याची गरज आहे. गप्पा गोष्टीत जास्त रस नाही. परमार्थ जरी झाला तरी त्याच्या अति गप्पा नाहीत. कोणाशीही अति नाही. अति सर्वत्र वर्जयत. स्वतःचं जीवन स्वतःला जर जगायचं असेल तर एका विशिष्ट नियमानेच जगायला लागेल. वरकरणी तुम्ही संसारी असाल पण संन्यासी असल्यासारखंच राहायला लागेल. वैराग्यच अंतरात धरायला लागेल. या सगळ्याचा विवेक सतत करावा लागेल. या सगळ्याचा परिणाम म्हणून ती गोष्ट होत असते. म्हणून तो असा विंडफॉल नसतो. तर अशा या सगळ्या गोष्टी केल्या तर हे जिथं आहेत तिथून अजून कितीतरी पुढे जाणार. सद्गुरु कृपा झालेलीच आहे. सद्गुरु कृपेनेच हे होत असतं. त्यामुळे सद्गुरूंविषयीचा देखील अत्यंत कृतज्ञतेचा प्रेमाचा असा भाव आपल्या अंतःकरणामध्ये असावा ही देखील कायमपर्यंत. अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणासह. बाकी सर्व जगताकडे अद्वैत भावाने पाहतो पण गुरूंकडे नाही. गुरूंकडे तुम्ही धनी मी तुमचा चाकर तुझ्या दारीचा कुत्रा असा तीव्र तरल चाकराचा भाव दासाचा भाव शिष्याचा भाव असाच कायम असला पाहिजे. त्यांच्या कृपेने माझी प्रगती होणार आहे केवळ अभ्यासाने नाही असा भाव असला पाहिजे. म्हणजे मग त्याच्या पुढे पाऊल टाकता येतं. जसं स्वामीजी म्हणायचे की हिमालयाची काय जी उंची आता माहित नाही मला. पूर्वी त्याची उत्तरं देऊन पास झालो असू आपण सगळे. 28,000-29,000 काय फूट समुद्र सपाटीपासून. स्वामीजी म्हणायचे की 25,000 फुटाच्या पलीकडं 5-5 पावलं टाकताना धाप लागते. इतकं सोपं नाही. 25,000 फुटापर्यंत बेस कॅम्प आहे. 29,000 फूट जर चढायचं असेल तर आणि त्याच्या अलीकडं 1,000 फुटापर्यंत जर कोणी पोहोचला 28,000 फुटापर्यंत तरी देखील 1,000 फूट चढणं देखील 2-2, 5-5 पावलं अवघड आहेत असं म्हणायचे. तशी ही पुढची चढण अवघड आहे आणि ती सर्वांवर अवलंबून आहे. कर्म भक्ती विवेक वैराग्य आपलं जीवन या सर्वाशी ते निगडित आहे. तेव्हा मात्र तुमच्याच मधून एक महात्मा निर्माण होणं हे शक्य आहे असं होऊ शकतं. हरिओम. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी नारायण। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघु।